दुसरे शमुएल अध्याय 9 दाविदाने विचारले, शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिली आहे का? योनाथानासाठी मला तिच्यावर दया दाखवली पाहिजे. सिबा नावाचा एक चाकर शौलाच्या घराण्यातला होता. दाविदाच्या सेवकांनी त्यास दाविदासमोर पाचारण केले. दाविदाने त्यास विचारले, तूच सिबा काय? सिबा म्हणाला, होय, मीच तुमचा दास सिबा. तेव्हा राजा म्हणाला, शौलाच्या घराण्यातील कोणी आहे काय? देवाच्या कृपेचा लाभ त्यास मिळाला पाहिजे. सिबा राजाला म्हणाला, योनाथानाचा मुलगा आहे, तो दोन्ही पायांनी पांगळा झाला आहे. तेव्हा दाविदाने सिबाला त्याचा ठाव ठिकाणा विचारला. सिबाने सांगितले, तो लो दबार येथे अम्मीएलचा मुलगा माखीर याच्या घरी आहे. तेव्हा राजा दाविदाने मनुष्य पाठवून त्यास लो दबाराहून अम्मीएलचा मुलगा माखीर ह्याच्या घरून बोलावून आणले. शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मफीबोशेत आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला. मफीबोशेत? राजाने विचारले. मफीबोशेत म्हणाला, होय, मीच तुमचा सेवक मफीबोशेत. त्यास दाविद म्हणाला, भिऊ नको, तुझे वडील योनाथान यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझ्या वडिलांसाठी मी एवढे करीन, तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या पंक्तीला भोजन करावे. मफीबोशेताने पुन्हा दंडवत घातले. तो म्हणाला, आपण अशा माझ्यासारख्या मरण पावलेल्या कुत्र्यावर कृपा करावी, असा आपला दास कोण आहे? दाविदाने मग शौलाचा सेवक सिबा याला बोलवले. त्यास तो म्हणाला, शौलाच्या मालकीचे जे जे काही आहे ते मी या तुझ्या मालकांच्या नातवाला मफीबोशेतला दिले आहे. त्याची जमीन तू कसायची, तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे. तुम्ही शेतात पीक काढा, म्हणजे तुझ्या मालकाचा नातू मफीबोशेत याचा त्यावर निर्वाह होईल, पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल. सिबाला 15 पुत्र आणि 20 नोकर होते. सिबा दाविदाला म्हणाला, मी तुमचा दास आहे, माझ्या दनाच्या राजाच्या हुकमाप्रमाणेच मी वागेन. तेव्हा मफीबोशेत दाविदाच्या मुलांप्रमाणेच दाविदाच्या पंक्तीला बसून जेवू लागला. मफीबोशेतला मिखा नावाचा लहान मुलगा होता. सिबाच्या परिवारातील सर्व लोक मफीबोशेतचे चाकर झाले. मफीबोशेत दोन्ही पायांनी पांगळा होता. यरुश्लेमेस येथे त्याचे वास्तव्य होते. तो नित्य राजाच्या पंक्तीस भोजन करीत असे.